सावली अध्याय 14वा।
श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री गुरुभ्यो नमः।
मागील अध्यायी केले कथन, त्यावरून आले कळून, जानकीन गेली आपणा मधून, निर्गुण रूपे वावरतसे, आर्तहाक ऐकून, निर्गुणाने यावे धावून, सहाय्य करावे प्रकटोन, सुभक्तासी आपुल्या, ऐसा जानकी भक्ताचा, लपंडाव चाले प्रेमाचा, परिप्रत्यक्ष दर्शनाचा, लाभन होई भक्ताला, नाना दीरकुसुमताईचे लग्न ठरले असे त्यांचे, बिलिमोऱ्यास करावयाचे निश्चित झाले असे की, सर्व मंडळी जमली, लग्नघाई सुरू झाली, एकमनाची बुंदी करावी ठरले असे तेधवा, बिलिमोऱ्यात होता राहत तो आचारी केला निश्चित, सर्व वाट होते पाहत येईल लाडू करावयाला, सकाळी येणारा आचारी न ये दुपार झाली तरी, बोलावणे पाठविले घरी रात्री पर्यंत न आला, ऐसे कळले तपासा अंती तो बाहेर गेला परप्रांती, आता भरवसा न देती मंडळी त्याचे घरातील, एकटाच होता बिलिमोऱ्यात म्हणोनी विसंबोनी राहत, कार्य होईल कैसे म्हणत उदयिक आपणाकडे, पीठ तयार केले भिजवून म्हणोनी दुसरा पाहती शोधून, परी कोणी न मिळे म्हणून काळजीत पडली मंडळी, जरी रात्री तन आले घडून तरी पीठ जाईल अंबून, कैसे रहावे विसंबून आचार्यावरी कळेना, कुसुमताई करीती विचार की आईस सांगावे सत्वर, उभ्या राहती देवासमोर प्रार्थना करीती मनोमनी, जय जयाजी माऊली आमची मती असे खुंटली, बुंदी करावया काढिली परी आचारी कोठे मिळेना, उदयिक असे लग्न दिराचे त्यात पक्वान्न आहे लाडूचे, परी आता काय करावयाचे तूच घ्यावे पाहुन, सर्व मंगल कार्या करिता पाठीशी आशीर्वाद असता, पडू नये कमतरता कोणत्याही गोष्टीची, जेथे दिसेल न्यून ते तुम्हीच घ्यावे करहून, उणेपणान यावा दिसून सांभाळावे गे माऊली, तिजाईसी विनंती करून वाट पाहती बसून, तो रात्री आले दोघे जण झारे घेऊनी खांद्यावरी, म्हणती अम्मा ऐसे कळले बुंदीवासुनी कार्य अडले, तरी सामान द्यावे सगळे सत्वर बुंदी देव करून, किती करावयाच्या म्हणून विचारिती दोघे जण एकमनाच्या असे सांगून, सामान दिले तयांना, चुला बांधिला दोघांनी, लाकडे दिली पेटवूनी, उघडे पंचाकसुनी बैसले बुंदी पाडावया, पाहता पाहता दोन तासात बुंदी पाडिल्या ताटात, लाडू वळून या देत आनंद जाहला सकलांना, हसत येती समोर म्हणती आम्ही जातो सत्वर, उद्या येऊन या लवकर पैसे घेऊन जाऊ आम्ही, लग्न जाहले थाटात उणीव कसलीही ना भासत, परी आचारी न परत येत पैसे घ्याया बुंदीचे, तपास केला नवसारित शोध केला बिलिमोऱ्यात, आचारी द्वय ना दिसत नवते ओळखीत कोणीही, कुतूहल जागले मनात ऐसे कोण होते अद्भुत, पैसे घेण्या न येत श्रम केले फुकट कसे, तेव्हा येऊन या स्वप्नात जानकी कुसुमला सांगत, ते आचारी प्रत्यक्षात होते बापूजी आणि खंडेराव, तुमची पाहून या अडचण दोघे धावले आचारी बनून, लाडू दिले असती करून कुलदेवाने तुमच्याच, स्वप्न सर्वांना सांगितले तेव्हा आश्चर्य त्यांना वाटले, सारे आईमुळेच घडले खात्री जाहलीसे सर्वांची, मुंबईचे वैद्य प्रभाकर सहकुटुंब येती मणिनगरास, जाणे त्यांना भावनगरास कामानिमित्त तेथुनी, परियेता मणिनगरात जातीय दंगा उद्भवत आणि तंग वातावरणात बाहेर पडून शकती। कामानिमित्त निघाले पुढे जाणे भाग पडले, परी मध्येच ऐसे अडकले अचानक या दंगलीने। बहुत विचार केला जाणे असे भावनगरला, परी दंग्याचा जोर वाढला काय करावे कळेना। मणिनगरला पत्नीस ठेविती एकटेच भावनगरला जाती। ऑफिसचे काम उरकती तातडीने शक्यतो। पोहचता भावनगरात दंगल तेथेही जाई वाढत। शहर केले संचार बंदिस्त काय करावे कळेना। संपूर्ण गुजरात राज्यात संचार बंदी लागू करीत। ऐसे तयांना कळले वृत्त उपाय खुंटला तयांचा। मिलिटरी लाविली रस्त्यात सर्व व्यवहार झाले थंडावत। कैसे जावे मणिनगरात पत्नीस घ्यावया कळेना। दूर होते रेल्वे स्टेशन तेथे न जाऊ शकती म्हणून टॅक्सी पाहती शोधून रस्त्यावरी येऊनिया। बहुत टॅक्सीवाले भेटती परिस्पष्टपणे नकार देती। संचारबंदीची वाटे भीती तयार न होती कोणीही। परिवैद्यतयांना सांगत अधिक पैसे देण्यासंमत। मजन्यावे अहमदाबादेत टॅक्सी मधून आपल्या। परिसर्व नकार देती तेव्हा वैद्य निराश होती। दंग्याची वाटे भीती एकटेच दूर म्हणोनिया। तेव्हा प्रार्थना करीती मनात जय जय बायजी आई म्हणत। येथेच अडकलो दंग्यात मार्ग सापडे ना निघण्याचा। मार्ग न राहे सुरक्षित आगी लाविती गावात। खून होती की रस्त्यात कैसे परतावे कळेना। ऐसा ते करिता विचार तो एक टॅक्सी आली समोर। यावयाचे का सत्वर अहमदाबादेस चाललो। वैद्य गेले धावून म्हणे मणिनगर द्यावे पोहोचवून। मागशील तेवढे देईन पैसे मी तुझला रे। टॅक्सीत बैसले तत्क्षण एकट्यास चालली घेऊन। टॅक्सी निघाली तेथून भरधाव चालली मार्गाने। संपूर्ण संचार बंदित शुकशुकाट पाहिला वाटेत। पोलीसही घालता गस्त ठिकठिकाणी दिसले। एकटीच गाडी रस्त्यामधून चालताना आली दिसून। परी कोणी न अडवी म्हणून आश्चर्य वाटले वैद्यांना। गाडी सरळ आली मणिनगरी। वैद्य उतरले घरासमोरी। पैसे किती म्हणून विचारी द्यावयाचे रे तुझला। द्यावे 10 रुपये त्वरित पुढे जाणे असे घाईत। पैसे घेऊन या हातात गाडी घेऊन निघून गेला। वैद्य घरामध्ये शिरती तो सर्व आश्चर्ये पाहती। म्हणे कैसे आलात एकांती कडक संचार बंदित। तेव्हा ते सर्वांना सांगत की टॅक्सी केली भावनगरात। ती सरळ आली घरापर्यंत 10 रुपयात केवळ। सर्व जाहले आश्चर्यचकित। रेल्वे भाडे असता बहुत तुम्हा कैसे आणिले 10 रुपयात टॅक्सीवाल्याने कळेना। अरे भावनगर ते मणिनगर टॅक्सीचे रुपये 200 वर। ऐसा कोण हा करुणा कर 10 रुपयात आणि तुम्हाला। बहुत जणांना विचारले परी सर्वांनीच येणे नाकारिले। अखेर आई समनी प्रार्थिले सोय करावी म्हणोनिया। तोच टॅक्सी आली समोर जिने आणिले एथवर। आईचे थोर उपकार सुरक्षित आलो येथे हे। आईची असता जया छाया तो मुक्त भया पासोनिया। तिची लाभेल प्रेम माया भक्तासी आपुल्या। ऐसी तिची कृपा पाहून पतिपत्नी घालती लोटांगण। सानंदे निगती तेथून मुंबईस जाती स्वगृहासी। जैसे साईबाबांचे चरित्रात ते घोडा गाडी घेऊन या जात। इच्छित स्थळी पोहोचवीत भक्तांसी आपुल्या। तैसेच आले येथे घडून जानकी आली टॅक्सी घेऊन। भक्तास दिले संरक्षण घरी त्याला पोहोचवनी। कथेची जाहली पुनरावृत्ती आनंद जाहलासे चित्ती। संतवचनास जागती अगम्य लीला दाखविती। फर्टिलायझरचे भोजनालयात मॅनेजर म्हणून कार्य करीत। वसंत धुमाळ होते पाहत कारभार हा सर्वस्वी, जे लागेल भोजनालयात ते माल घेती तो विकत, भाजीपाला कडधान्यासहित माल भरती स्वहस्ते, रोज किती मंडळी येती, स्वयंपाकाचा अंदाज देती, पदार्थ करावया सुचविती आचारी कामकऱ्यांना, एकदा ठेविली मेजवानी, कार्यकारी मंडळी येणार म्हणूनी, बडे पाहुणे ही येती त्या दिनी त्याच भोजन समारंभास, गव्हाचे पीठ आणिले दळून, चार पाच मणांचे म्हणून, अर्धा अर्धा मण पुऱ्या चपात्या करावया, पदार्थ केले बहुत, वेळ जेवणाची आली होत, पीठ भिजवावया सांगत, गरम पुऱ्या करावया, जैसे भिजविले पीठ तो उणीव काही दिसली त्यात, म्हणोनी धुमाळांना सांगत पीठ तपासुनी पाहावया, ते पुरी खाऊनी बघत तो कचकच लागली मुखात, थू थू करुनी टाकीत मनात भीती उपजली, वाया गेले सर्व पीठ, आता पुरी चपाती कैसी होत, जेवणाची वेळ आली होत, काय करावे कळेचिना, दुसऱ्या पीठाची करावी तयारी, तो ते शक्य नव्हते आता तरी, अल्पवेळात तयारी कैसी करावी कळेचिना, जरी भोजनात ऐसे खाती, सर्व थुंकोनिया टाकीती, दूषण वसंतास देती काय पाहिलेस म्हणोनिया, नोकरी होती नवीन जरी ऐसे येते घडून, तरी वाया जाईल अन्न आणि रोष होईल वरिष्ठांचा, जरी न वाढावी चपाती पुरी तरी न्यूनत्व दिसेल भोजनांतरी, फोटो ठेवनी समोरी जानकी आईस प्रार्थिती, जय जय जानकी माऊली, कृपेने तव नोकरी मिळाली, आता फजितीची वेळ आली रक्षावेगे बाळकासी, सर्व पीठात कचकच मिसळली, पुरी चपाती वाया गेली, मेजवानीची मजा गेली, ऐन वेळेला ही ऐसी, तुवा घ्यावे सांभाळून मी ऐसेच वाढितो भोजन, नाव तुझे नेईल तारुन संकट समयी या मजला, ऐसी करुनिया विनंती धुमाळ स्पष्टपणे सांगती, न करावी चिंता चित्ती वाढा ऐसेच सर्वांना, मी सर्व घेईन पाहून तुम्ही न जावे घाबरून, सर्व पाहती पुढे राहून आदरातिथ्य करीती ही, मजेत चालले भोजन पुऱ्या चपात्या घेती मागून, कोणाही न आले कळून पिठातील या कचकच, जैसे सर्व जाती उठून फोटोस घातले लोटांगण, मज घेतलेस सांभाळून धन्य धन्य माऊली, उरलेल्या पाहती चाखून तो तैसीच कच आली दिसून, त्या सर्व देती फेकून संतुष्ट होऊनी मनात, तो शरण गेला माऊलीला म्हणोनी प्रसंगातून सावरला, ऐशातीच्या अद्भुत लीला भक्तजन अनुभविती, दुसरी ऐशीच कथा घडली, सत्यनारायणाची पूजा ठेविली, तई आप्तमंडळी जमली बिले पारल्यात एकदा, भक्त होता शौकीन कार्यक्रम ठेविला म्हणून, कोण्या एकाचे सुश्राव्य गायन तन निमित्त स्वगृही, रंग भरला गायनात मंडळी जमली बहुत, कॉफी करीती मध्यंतरात रात्रीचे समयी म्हणोनिया, कॉफी करावया चांगली जायफळनी वेलची घातली, भरपूर दुधाची केली चव स्वादिष्ट यावया, घमघमाट सुटला चांगला तै थोडी देती चाखावयाला, तोच चाखणारा वदला दूध नासले कॉफी तले, नासक्या दुधाची म्हणून चव आली से कळून, आता कैसी द्यावी नेऊन चिंता उत्पन्न जाहली, रात्र झाली से म्हणून दूध न मिळे बाहेरून, मुंबईत ऐसी अडचण भासतसे सर्वांना, तोच मधली झाली विश्रांती यावे घेऊन कॉफी म्हणती, तो यजमान घाबरून जाती काय करावे कळेना, तेव्हा यजमानीण बाई सांगती कालेस बोलावून घेती, म्हणे प्रसंग करील फजिती आज आमची निश्चित, तुवा प्रार्थावे आईस सांभाळून घ्यावे आम्हास, ती धावेल तुझ्या हाकेस प्रसंग घ्यावा सावरून, लोका लोकांस पावते आमच्यात काय न्यून बघते, तुवा प्रार्थावे आमच्यावरचे, विनंती करीते मी तुझला। दुसरा एकच कप द्यावा करून, कालेने सांगितले म्हणून, त्वरित बनवी यजमानीण, काले करी तो कप देई। मनोमनी आईस विनवून, नैवेद्य कॉफीचा दाखवून, म्हणे घ्यावे आम्हा सांभाळून, प्रसाद म्हणूनी प्राशितो। तो प्रसाद कप दिला ओतून, कॉफीच्या त्या भांड्यातून, म्हणे निश्चिंत प्याहो सर्वजण, वास गेलासे उडून। कप विश्वासाने भरती, कॉफी भरभरूनी धाडती, कौतुके सर्व कॉफी पिती, उत्कृष्ट झाली म्हणोनिया। कोणान आले कळून, की दूध नासले म्हणून, प्रसंग घेतला सावरून, जानकीने भक्ताचा। यजमानीण गेली आनंदून, कालेस बोले मिठी मारून, तुम्ही केवळ भक्त म्हणून, सावरलेसे आम्हाला। अमुच्या करिता खास, तुवा कष्ट दिले आईस, कैसे फेडू उपकारास, मला काहीच कळेना। आनंदाश्रुनी डोळे भरती, जय जय जानकी म्हणती, साष्टांग नमन करीती, मनोमनी तियेला। ऐशा जानकीच्या कथा, तुम्हास मी सांगत असता, मनात दाटे प्रसन्नता, गहिवर येतो प्रेमाने। संत असती प्रेमळ, साहून शकती तळमळ, आर्तता पाहती केवळ, भक्तांची ते आपुल्या। जो निस्वार्थी करील प्रेम, तोची जानकीचे धाम, सहाय्यार्थ धावणे नेम, सदैव राही तियेचा। जरी प्रत्यक्ष न घडे दर्शन, अदृश्य रूपे वावरून, सावली परी राहून, पदरा खाली घेतसे। तिच्या नावाचा आधार, भक्त घेती वारंवार, कराया भवसागर पार, तरुण गेले कित्येक। तुम्ही मागे राहिला म्हणून, नका खंत करू मनातून, गुणगायन करावे रंगून, भक्ती भावे प्रेमाने। ऐसे करिता भक्तजन, तिचे प्रेम होईल संपादन, तुम्हा सती होईल प्रसन्न, संतोषुनी तारील।
इति श्री जानकी महिमा कथनम नाम चतुर्दशोऽध्यायः। श्री जगज्जननी जगदम्बा एकविरा मातार्पणमस्तु। शुभं भवतु। श्रीरस्तु।